नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पांच राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडेचो निमणो पांवडो इटलींतल्यान यशस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीक परतले. अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेर मतदान जाता. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीत जाल्ले उंचेल्या पांवड्यावेल्या बसकेंत आसामांतल्या राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पांच्या दर्ज्याची आनी देखरेखीच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. आयपीएल क्रिकेटांत गुजरात टायटन्स आनी चेन्नई सुपर किंग्स हांचे मदीं अहमदाबादाच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर खेळ जातलो. आतां पुराय खबरो. पांच राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडेचो निमणो पांवडो इटलींतल्यान यशस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीक परतले. भारत आनी इटालियन द्विपक्षीय संबंधांक विशेष सामरीक भागीदारीचो दर्जो दिला. दोनी वटांनी 15 कबलातीचेर सय केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इटली दौऱ्यान द्विपक्षीय संबंधांक व्हड चालना मेळ्ळ्या. भारत आनी इटलीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 15 कबलातींक अंतीम स्वरूप दिला. रोमांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांची इटालियन समपदस्थ जॉर्जिया मेलोनी मदीं शिष्टमंडळ स्तरार जाल्ल्या चर्चे उपरांत ह्या कबलातीचेर सय केली. कृषी, म्हत्वपूर्ण खनिजां, आयुर्वेद, विज्ञान आनी तंत्रज्ञान, दर्या येरादारी आनी बंदर ह्या क्षेत्रांमदीं सहकार्य अदीक घट्ट करपाक दोनूय देशांनी खुबशा समजिकायेच्या कबलातीचेर सय केली. भारतीय परिचारिकांक इटलींत यो वच करपाक मदत करपाक एका कबलातीचेर सय जाली, जाका लागून कुशल भलायकी सेवा वेवसायिकां खातीर नवीन संदी निर्माण जाल्यात. आनीक एक म्हत्वाची कबलात लोथल हांगा राष्ट्रीय दर्यादायज संकुलाच्या विकासाचेर लक्ष केंद्रीत करता, जो सांस्कृतीक आनी दर्यादायज क्षेत्रांत वाट्या सहकार्याचें प्रतीक आसा. भारत आनी इटालीन कराविशींच्या गुन्यांव, मनी लॉन्डरींग आनी दहशतवादी वित्तपुरवण हाच्या आड समन्वय अदीक मजबूत करपाचेरूय सहमती दर्शयल्या. इटलीची प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी हांणी म्हळां की ही विशेष सामरीक भागीदारी परस्पर विश्वास आनी सामायिक मुल्याचेर आधारीत भारत इटली संबंधाची वाढती सखोलता दर्शयता. सांस्कृतीक आदान प्रदान आनी दोनूय पुर्विल्ल्या संस्कृतायेमदीं संवाद खोलायेन वाडोवपा खातीर भारत आनी इटली 2027 हे वर्स संस्कृती आनी पर्यटन वर्स म्हणून मनयतले. ह्या उपक्रमाक लागून दोनूय देशांमदीं परस्पर समजत वाडोवपाक आनी सांस्कृतीक राजकीय संबंध आनी घटमूट करपाक मजत जातली अशें इटलीचे प्रधानमंत्री मेलोनी हांणी सांगलां. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी काल मेटा, गुगल, टॅलिग्राम ह्या मुखेल सोशल मिडिया प्लॅटफॉर्मांच्या प्रतिनिधी कडेन बसका घेतली. स्पर्धात्मक परिक्षे संबंधित चुकीची माहिती वाढत आशिल्ल्यान खासा करून टॅलिग्राम चॅनल आनी निनावी ऑनलायन समूहाच्या माध्यमातल्यान हो प्रसार वाढत आशिल्ल्याचो गंभीर हुस्को ताणी उक्तायलो. 21 जूनाक जावपी नीट यूजी 2026 परिक्षेच्या फाटभुयेर ही बसका म्हत्वाची आसा. अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेर मतदान जाता. सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जाले आनी सांजवेळा 6 वरांचेर मतदान सोंपतले. ह्या वेंचणुके खातीर 2 अपक्ष उमेदवारा सयत वट्ट 6 उमेदवार वेंचणूक मळार आसात. तृणमूल काँग्रेसीचो उमेदवार जहांगीर खान हाणी ह्या वेंचणुकेंत लढो दिवचो ना अशें जाहीर केला, पूण उमेदवारी फाटी घेवपाची मुजत पयलींच सोपिल्ल्यान मतपत्रिकेंत ताचें नांव औपचारीकपणान उरलां. भाजपाचो उमेदवार देवांशू पांडा तर काँग्रेसीन अब्दूर रज्जाक मोल्लाक उमेदवारी दिल्या, जाल्यार सीपीआयएमान शंभुनाथ कुर्मी हांकां उमेदवारी दिल्या. केंद्रीय रस्तो येरादारी आनी म्हामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी काल नवी दिल्लीत जाल्ल्या उंचेल्या पांवड्यावेल्या बसकेंत आसामांतल्या 4,000 किलोमिटरा परस चड राष्ट्रीय म्हामार्ग प्रकल्पाच्या दर्ज्याची आनी देखरेखीच्या प्रगतीचो नियाळ घेतलो. बसकेवेळार तांणी प्रकल्पाचो टिकाऊपणा आनी रस्त्यावेल्या प्रवासाचो अनुभव सुदारपाक प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीक गती दिवप, गुणवत्तर देखरेख दवरपी यंत्रणा अदीक बळकट करप आनी आधुनीक बांदकाम पद्दतीचो अवलंब करप आवश्यक आशिल्ल्याचें अधोरेखीत केले. तशेंच म्हत्वाच्या हायवे कॉरिडॉराच्या कामात आडमेळी उणी करपा खातीर आनी प्रवाशांची सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर पावसाच्या हंगामा खातीर अद्ययावत तयारी करपाचे निर्देश तांणी दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदे उपरांत प्रसिद्ध झाल्ल्या संयुक्त निवेदनात भारत आनी नॉर्डिक देशांच्या सामायिक उद्दिष्टांची आनी दृष्टीकोनांची क्षेत्रां म्हणली. हाचे वरवीं भारत नॉर्डिक संबंधाक हरित तंत्रज्ञान आनी नवोन्मेश सामरीक भागीदारीच्या स्तरार व्हरपाचो निर्णय घेतला. ओस्लो दौऱ्यावेळार जाल्ल्या बहुपक्षीय आनी द्विपक्षीय चर्चांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हरित संक्रमण, नील अर्थवेवस्था, जहाज बांदणी, भलायकी आनी संरक्षण ह्या सारख्या क्षेत्रांमदीं नॉर्डिक गुंतवणुके खातीर आमंत्रीत केलां.
ग्रीन टेक्नोलॉजी पार्टनरशिप से हम आइसलैंड की जियो थर्मल और फिशरीज, नॉर्वे की ब्लू इकोनॉमी और आर्कटिक और सभी नॉर्डिक देशों की मैरिटाइम और सस्टेनेबिलिटी की एक्सपर्टीज भारत के स्केल के साथ जोड़कर पूरे विश्व के लिए एक बेहतर भविष्य सुनिश्चित करेंगे।
भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कबलात FTA आणि टेपा कबलातीच्या फाटभुयेर त्यांनी नॉर्डिक प्रदेशावांगडा अधिक मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंधा खातीर भारताची तीव्र इच्छा व्यक्त केली।
10 वर्षों में हमारा बायलेटरल ट्रेड लगभग 4 गुना बढ़ा है। नॉर्डिक देशों के इन्वेस्टमेंट फंड भी भारत की रैपिड ग्रोथ में अहम साझेदार बन रहे हैं। पिछले एक दशक नॉर्डिक देशों से भारत में निवेश में लगभग 200% की बढ़ोतरी हुई है। तेजी से बढ़ते ट्रेड एंड इन्वेस्टमेंट ने भारत की ग्रोथ स्टोरी में तो योगदान दिया ही है, साथ ही नॉर्डिक देशों की अर्थव्यवस्थाओं में भी बहुत सकारात्मक भूमिका निभाई है और हजारों नए जॉब्स क्रिएट किए हैं।
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या एक मजबूत आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्रामध्ये झालेल्या परिवर्तनाचा पुरावो असं म्हणा। दक्षिण कोरियामधल्या भारतीय समुदायाकडेन संवाद साधताना संरक्षण मंत्र्यांनी म्हणले की हे ऑपरेशन हाचो पुरावो असा की भारत खयच्याच स्वरूपातला दहशतवाद सहन करचो ना। भारत आपल्या नो फर्स्ट यूज धोरणाकडे वचनबद्ध असलो तरी तो खयच्याच प्रकारची आण्विक धमकी सहन करचो ना। सिंह आणि संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरता मिळवपाच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केलो। मंत्र्यांनी ठामपणान सांगले की भारत आता जगाक उपाययोजना दिवपी एक जागतिक शक्त म्हणून उदेता जो फाटल्या दशकात देशात झालेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब असा। केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि बायला भुरगी आणि किशोरवयीन चले चल्यांच्या भलायकी खातीरच्या जागतिक अजेंड्याक मुखार व्हरपाची भारताची दृढ वचनबद्धता परत एकदा व्यक्त केल्या। नड्डा आणि जिनिवात आयोजित 19व्या जागतिक भलायकी परिषदेच्या निमित्तान पार्टनरशिप फॉर मॅटर्नल न्यूबॉर्न अँड चाइल्ड हेल्थ म्हणजे PMNCHT बोर्ड अध्यक्ष हेलन क्लार्क वांगडा द्विपक्षीय बसका घेतली। या बसके वेळार मंत्र्यांनी बोर्डाचे उपाध्यक्ष आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून PMNCHT भारताच्या सक्रिय नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली। नड्डा आणि हे अधोरेखित केले की 2014 किशोरवयीन चले चल्यांक एक समर्पित राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करपी पहिल्या काय देशापैकी भारत एक असा। या कार्यक्रमावरवी देशभरात भलायकी सुविधा शाळा आणि समुदाय आधारित उपक्रमावरवी तरुणा मेरेन पावतात। ही असा एक कळणी आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता। उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सां मजगती कोंकणी भाषेचे बरे गिन्यान अणकार करपाचे कसब आणि प्रसारणा खातीर योग्य आवाज असपाक जाय। उमेदवारांनी थारायली फी भरून त्याची पावती जोडून हेड ऑफ RNU खबरा विभाग आलतीन पणजी हंगा धाडची। अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून। आज आंतरराष्ट्रीय चा दीस संसारभर मनयतात। हो दीस संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि शेतकी संघटनेवरवी मनयतात। चाचे सांस्कृतिक दायज ताचे भलायकीचे फायदे आणि त्याचे आर्थिक महत्व मनोवपाची ही एक बरी संद। अनुचा विषय सस्टेनिंग टी सपोर्टिंग कम्युनिटीज हो असा। IPL क्रिकेटात काल राती कोलकाता नाईट रायडर्सान मुंबई इंडियन्सचो 4 गडे राखून पराभव केलो। आयच्या मॅचीत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हाचे मदीं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर सांजवेळा 7:30 वरांचेर खेळ जातलो। काल मध्य प्रदेशातल्या भोपाळातल्या उद्धवदास मेहता भायजी सेंट्रल साई सेंटरात झाल्या मालिकेच्या 4थ्या आणि निमण्या मॅचीत भारतीय 18 वर्षा सकयल्या दादल्यांच्या हॉकी पंगडान ऑस्ट्रेलिया आड 3-3 अशी बरोबरी केली। हाच्या वांगडाच भारतीय पंगडान ऑस्ट्रेलिया आड 4 मॅचींची मालिका 1-2 आणि 1 अशी करून पुराय केली। भारतीय हवामान खात्यान आज दिल्ली हरियाणा आणि चंदीगडात काही सुवातींनी उष्णतेच्या लहरांचा अदमास उकतायला आणि ऑरेंज अलर्ट जारी केला। मध्य प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश आणि विदर्भ बिहार छत्तीसगड आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश ओडिशा राजस्थान तेलंगणा आणि उत्तराखंड या वाठारांनी उष्णतेच्या लहरांची परिस्थिती येऊची शक्यता असा। तसेच 20 मे ते 21 मे मेरेन गोया खातीर हळदुवो इशारा जारी केला। उत्तर आणि दक्षिण गोय जिल्ह्यातल्या काही सुवातांनी दनपारा उसरा वा सांजवेळार गडगड वीज आणि 30 ते 40 किलोमीटर वेगान वारे वाहू येता आणि हवामान खात्यान दिलेल्या माहितीप्रमाण फुडले 2 दिवस राज्यात हलको ते मध्यम प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता असा। आणि आता खबरो सोपोवचे पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। 5 राष्ट्रांच्या अधिकृत भोंवडेचो निमणो पांवडो इटलींतल्यान यशस्वीपणान पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीक परतले। अस्तंत बंगालात आज दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातल्या फाल्टा विधानसभा मतदारसंघात फेरमतदान जाता। IPL क्रिकेटात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हांचे मधलो खेळ सांजे 7:30 वरांचेर जातलो। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 17:30 मिनटांचेर। नमस्कार।